नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आज हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या नवीन नाशिक उत्पादन लायनी मदल्या पयल्या तेजस LCA MK-1A लढाऊ विमानाचे अनावरण केले. या कार्यक्रमा वेळार संरक्षण मंत्र्यांनी त्याच सुविधेर HTT-40 प्रशिक्षण विमाना खातीर दुसऱ्या उत्पादन लायनीचे उक्तावणूय केले. ह्या वेळार उलयताना सिंग हांणी नाशिक विभागात तयार केल्ल्या Sukhoi-30 LCA आणि HTT-40 विमानांच्या उड्डाणाचे कौतुक केले. त्या विमानांचे उड्डाण हे संरक्षण क्षेत्रात देशाचे स्वावलंबनाचे उड्डाण असे ताणी म्हणे.
यह स्पष्ट रूप से समझ लिया था कि बिना आत्मनिर्भर हुए हम कभी भी वास्तविक रूप में सुरक्षित नहीं हो सकते हैं. हालांकि उस समय हमारे पास चैलेंजेस बहुत थे, इसमें कहीं दो मत नहीं है. हमारी सबसे बड़ी समस्या यह थी कि हमारा डिफेंस प्रिपेयर्डनेस बहुत लिमिटेड था और हम इम्पोर्टेंट मिलिट्री हार्डवेयर के लिए लगभग पूरी तरह इम्पोर्ट्स पर निर्भर हुआ करते थे. हमारे डिफेंस प्रोडक्शन सिस्टम में प्राइवेट इंडस्ट्रियल सेक्टर की भी कोई खास भागीदारी नहीं थी. सब कुछ केवल पब्लिक सेक्टर PSUs तक सीमित था. यही कारण था कि क्रिटिकल इक्विपमेंट और कटिंग एज सिस्टम के लिए हमें बाहरी देशों की ओर नजर उठाकर देखना पड़ता था, जिससे न केवल कास्ट बढ़ती थी बल्कि स्ट्रेटेजिक वल्नरेबिलिटी भी पैदा होती थी.
तेजस लढाऊ विमानाचे उत्पादन बेंगळुरूत आदित अस्तित्वात आशिल्ल्या दोन नवीन सुविधांनी जाता, जे दर वर्सा 16 विमानांचे उत्पादन करतात. नाशिक लाईन ही तिसरी उत्पादन सुविधा. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी म्हळां की सेवा आनी उत्पादनांच्या बाबतींत देश दूरसंचार क्षेत्रांत जागतीक स्तराचेर आघाडीर आसा. आज नवी दिल्लींत दूरसंचार विभागाच्या कामगिरी बद्दल पत्रकार परिशदेंत उलयतना सिंधिया हांणी म्हळें की देश आता स्वताचो 4G स्टॅक आशिल्लो संवसारांतलो 5वो देश जाला. तांणी अधोरेखीत केले की भारत 1.2 अब्ज मोबायल गिरायक, 970 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आणि 944 दशलक्ष ब्रॉडबँड ग्राहकांसयत जगातले तिसरे सगळ्यात व्हड डिजिटल राष्ट्र म्हणून उदेता. सिंधिया हांणी अधोरेखीत केले की आज जगातले 46% डिजिटल व्यवहार देशात जातात.
The length and the breadth and the depth of telecom network, India is no longer a follower. India has now become a leader in telecom. We have 1.2 crore customers across this country. We have laid OFC fiber 11 lakh kilometers, root kilometers, to almost 40 lakh root kilometers. Our internet connections have grown from 250 million to 970 million. Our broadband connections have grown from 65 million to 940 million. The Prime Minister's foresight 11 years ago of creating an invisible digital highway today has become a reality.
भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि गृहमंत्री अमित शाह हांणी आज बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार हांचेकडे त्यांच्या पाटणा हांगा निवासस्थानात बसका घेतली. पाटणात माध्यमाकडे उलयताना JDU खासदार संजय झा हांणी म्हळे की दोन्ही फुडारी आजपासून प्रचाराक सुरुवात करतले, देखून वेचणूक प्रचाराबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. दुसरीकडे काँग्रेस फुडारी सुरेंद्र राजपूत हांणी म्हणले की महागठबंधनामधल्यो जागा वाटप आधीच थारल्या आणि योग्य वेळार त्याची घोषणा करतले. राजस्थानातल्या आगामी विधानसभा पोटवेचणुके खातीर भाजपान आज आपला उमेदवार जाहीर केला. पक्षान राज्यातल्या अंता विधानसभा मतदारसंघातल्यान मोरपाल सुमन हांका उमेदवारी दिली. भाजपाच्या केंद्रीय वेचणूक समितीन उमेदवाराचे नाव अंतिम केले. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राती पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडे संपर्क साधचो. भारतीय हवामान खात्यान आयज केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुड्डुचेरी आणि कराईकल या वाठारांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास काढला. तशेंच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात काय वाठारांनी फाल्यां मेरेन मध्यम ते व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 2 ते 3 दिसांत तेलंगणात गडगड आणि वीज पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगला. डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेंत स्टार भारतीय शटलर लक्ष्य सेनान ओडेन्सात जाल्ल्या डेन्मार्क ओपन खेळांत दादल्यांच्या एकोडीच्या उपांत्यपूर्व फेरयेंत स्थान निश्चित केला. ताणें काल राउंड ऑफ 16 एंडर्स आंतोनसेनचो पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.